चीनी मंडी .com पॉडकास्ट।
जुन्या कायद्यांमुळे साखर क्षेत्रावर होतोय परिणाम। जुने कायदे आणि कठोर परवाना देण्याच्या निकषांमुळे साखर, पर्यटन आणि अल्कोहोल पेय या तीन क्षेत्रांच्या वाढीवर परिणाम होत आहे। पहले इंडिया फाउंडेशनच्या अभ्यासानुसार या तीनही क्षेत्रांनी गेल्या वर्षी भारतात 8 कोटी रोजगार उपलब्ध करून दिले होते। कालबाह्य कायदे आणि पद्धतींचा तण काढून घेण्यात केंद्र सरकार सक्रिय आहे, पण राज्य सरकारांकडून यावर जास्त दबाव आणला गेला नाही। अभ्यासानुसार असं म्हटलं आहे की एका अल्कोहोलिक पेय उत्पादकास 10 राज्यात 5 उत्पादनं विक्रीसाठी 50 ब्रँड नोंदणी आवश्यक आहेत आणि लेबल नोंदवण्याची प्रक्रिया ही तब्बल 30 ते 60 दिवसांची आहे। शिवाय परवाना नूतनीकरण आणि नोंदणी मिळवण्याची प्रक्रिया बऱ्याच राज्यात ऑफलाईन केली जाते आणि राज्य उत्पादन शुल्क, अन्न सुरक्षा आणि भारतीय मानक प्राधिकरण आणि इतर विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव आहे। साखर उद्योगाविषयी अहवालात म्हटलं आहे की उद्योगांना भेडसावणाऱ्या प्राथमिक समस्यांपैकी एक म्हणजे ऊसाची किंमत। योग्य आणि मोबदला देणारी किंमत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऊसाची किंमत कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून वसुली दर आणि इतर मापदंडांच्या आधारे निश्चित केली जाते। तथापि राज्य सरकारनं स्वतःची किंमत राज्य सल्ले किंमत म्हणून जाहीर केली आहे, असं अभ्यासानुसार नमूद केलं गेलं आहे।